नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी प्रेरणा भारसाकडे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज सायंकाळी नवी दिल्लीत शपथविधी. जेईई एडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. मुंबईची द्विजा पटेल मुलींमध्ये पहिली. जनावरांची तस्करी करणाऱ्या टोळीला परभणी पोलिसांकडून पाठलाग करून अटक. आणि नैऋत्य मोसमी पाऊस 2 दिवस आधीच मुंबईत दाखल. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज नवी दिल्लीत शपथविधी होत आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आज सायंकाळी होणाऱ्या या समारोहात भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधानपदाची शपथ देतील. सलग 3रा कार्यकाळासाठी शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे देशाचे आतापर्यंतचे दुसरेच पंतप्रधान आहेत. या समारंभासाठी भारताच्या शेजारी राष्ट्रांचे प्रमुख नेते राजधानी दिल्लीत दाखल होत असून सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आशियातल्या पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव, पश्चिम मध्य रेल्वेच्या प्रीती साहू, गोंदियाचे लोको पायलट स्नेहसिंह बघेल, नाशिकचे स्वच्छतादूत चंद्रकिशोर पाटील यांनाही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचं थेट वार्तांकन आकाशवाणीवरून संध्याकाळी 7:15 केलं जाणार आहे. त्यामुळे संध्याकाळी 7 प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज संध्याकाळी 6:30 प्रसारित केलं जाईल. दरम्यान मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींना आणि सदैव अटल स्मृतीस्थळावर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली. राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन मोदींनी हुतात्मा सैनिकांनाही अभिवादन केलं. मोदी यांनी आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या निवडक मान्यवरांसाठी चहापाण्याचा कार्यक्रम ठेवला. त्यात अमित शहा, जेपी नड्डा, एस जयशंकर, निर्मला सीतारामन, नितीन गडकरी, पियुष गोयल, रक्षा खडसे, रामदास आठवले, ज्योतिरादित्य शिंदे, चिराग पासवान यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले. संसदेत काँग्रेसच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असल्याचं काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज काँग्रेसच्या संसदीय पक्षांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रांमुळे पक्षाला नवसंजीवनी मिळून तो अधिक सशक्त झाला असल्याचं सोनिया गांधी यांनी सांगितलं. भारतीय तंत्रज्ञान संस्था आयआयटी प्रवेशासाठी घेतली जाणाऱ्या जेईई एडव्हान्स परीक्षेचा निकाल आज सकाळी जाहीर झाला आहे. दिल्लीच्या वेद लाहोटीनं 360 पैकी 355 गुण मिळवून देशात अव्वल स्थान पटकावलं. मुंबईच्या द्विजा धर्मेश कुमार पटेल या विद्यार्थिनीनं 332 गुण मिळवून मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. ही परीक्षा 26 मे रोजी घेण्यात आली. या परीक्षेत 48,248 उमेदवार पात्र ठरले असून त्यात 7,964 महिला उमेदवार आहेत. विद्यार्थ्यांना संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं बांधण्यात येत असलेला धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प 90% अधिक पूर्ण झाला असून अंतिम टप्प्यातील कामं देखील वेगानं पूर्ण केली जात आहेत. या प्रकल्पातील मरीन ड्राईव्हपासून सुरू होणारा दुसरा भूमिगत बोगदा उत्तर दिशेनं जाणाऱ्या वाहतुकीसाठी सुरू करण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मंत्री उद्या या मार्गावर पाहणी करणार आहेत. त्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. दर आठवड्यात सोमवार ते शुक्रवार असे 5 दिवस हा मार्ग सुरू राहील तर उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवार असे आठवड्यातील 2 दिवस हा मार्ग बंद राहणार आहे. राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या वतीनं देण्यात येणारा डॉ हेलन केलर पुरस्कार अहमदनगर इथल्या सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ सुधा कांकरिया यांना आळंदी इथं प्रदान करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या आणि यशोगानच्या संचालिका प्राची गुर्जर यांच्या उपस्थितीत जागृती अंध मुलींच्या शाळेतला हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि 11,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
परभणी जिल्ह्यासह इतर 6 जिल्ह्यात जनावरांची तस्करी करणाऱ्या टोळीला परभणी पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेनं 6 जिल्ह्यातील 25 गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. या गुन्ह्यात वापरण्यात येणारी हत्यारं, मोबाईल आणि वाहन असे एकूण सुमारे 5.5 लाखांच्यावर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गजानन वाघमारे, जाकेर मन्सार कुरेशी, सुरेश खिल्लारे अशी आरोपींची नावं असून त्यांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनी स्थानिक 10 साथीदारांच्या मदतीनं अनेक गुन्हे केले असल्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या मोठ्या टोळीचा नुकताच पर्दाफाश झाला आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं शहरातल्या सोनोग्राफी तसंच गर्भपात केंद्रांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. 5 तारखेपासून सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत 34 सोनोग्राफी केंद्र तसंच 15 गर्भपात केंद्रांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. महाराणा प्रताप यांच्या 484व्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यात आलं. पैठण शहरात परदेशीपुरा इथं महाराणांच्या शिल्प प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. विद्यापीठातले अधिकारी कर्मचारी यांनी यावेळी आदरांजली अर्पण केली. बृहन्मुंबई महानगरपालिकेत महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात आलं. महापौर दालनातल्या त्यांच्या प्रतिमेला उपायुक्त प्रशांत सपकाळे यांनी आज पुष्पहार अर्पण केला. नाशिक इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात प्र कुलगुरू डॉ मिलिंद निखुम यांच्यासह मान्यवरांनी महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपली बलस्थाने ओळखून आपल्यातल्या सुप्त गुणांना वाव द्यावा आणि व्यवसायाभिमुख कौशल्ययुक्त शिक्षणाची गुणवत्तेला जोड देऊन आयुष्यात यशस्वी व्हावं असं आवाहन ज्येष्ठ पत्रकार सुनील कुलकर्णी यांनी केलं आहे. ते आज धाराशिव इथं ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या गुणगौरव सोहळ्यात बोलत होते. 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण घेऊन यशस्वी ठरलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. बीड जिल्ह्यात सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या विरोधात आज सकल मराठा समाजाच्या वतीनं पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणी चौकशी करावी या प्रमुख मागणीचं निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीनं पोलीस अधीक्षकांना देण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या सातारा देवळाई परिसरात महापालिकेच्या वतीनं गुंठेवारी कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या प्रयत्नाविरोधात आज नागरिकांनी दुचाकी फेरी काढून निदर्शनं केली. सातारा देवळाई परिसरामधील नागरिकांनी तत्कालीन ग्रामपंचायतींकडून बांधकाम परवानग्या घेतलेल्या असल्यानं त्यांना गुंठेवारी लागू करू नये अशी मागणी या नागरिकांनी केली आहे. या मागणीचं एक निवेदनही त्यांनी महापालिकेला सादर केलं आहे. या मागणीचा विचार न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा या निवेदनातून दिला आहे. नांदेड जिल्ह्यात एका ट्रक आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. माधव कार्लेवाड आणि शिवाजी तिनलवाड अशी मृतांची नावं आहे. किनवट तालुक्यातील धानोरा गावाजवळील सावरी घाटात आज सकाळी ही घटना घडली. या अपघातात ट्रकही जळाला आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मुंबईत आज नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन झालं. साधारणपणे 11 जूनला हा पाऊस मुंबईत येतो. त्या तुलनेत 2 दिवस आधीच पावसाचं आगमन झालंय. हवामान विभागानं येत्या 2 दिवसांसाठी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला. मराठवाड्यातही अनेक भागात आज पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर परिसरात 4:30 वाजल्यापासून पाऊस सुरू आहे. जालना शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दुपारनंतर जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून दमटपणा वाढला आहे. बीड जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. जिल्ह्यात 1 जूनपासून वार्षिक सरासरीच्या 10.6% इतक्या पावसाची नोंद झाली असून गेवराई तालुक्यात सर्वाधिक 88 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. चांगला पाऊस पडत असल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघात सामना होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार न्यूयॉर्क इथं रात्री 8 वाजता प्रारंभ होईल. स्पर्धेत आज पहाटे झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं युगांडाचा 134 धावांनी पराभव केला. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 बाद 173 धावा केल्या. उत्तरादाखल युगांडाचा संघ 12 षटकात अवघ्या 39 धावात बाद झाला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज सायंकाळी नवी दिल्लीत शपथविधी. जेईई अॅडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. मुंबईची द्विजा पटेल मुलींमध्ये पहिली. जनावरांची तस्करी करणाऱ्या टोळीला परभणी पोलिसांकडून पाठलाग करून अटक. आणि नैऋत्य मोसमी पाऊस 2 दिवस आधीच मुंबईत दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.